हॅलो,
आता मी अर्चना बोलतोय ब्रांच पे स्कीम मधून. ब्रांच पे स्कीम मधून सर. हा सर, मागे तुम्ही आमच्याकडे फॉरेस्ट सर्वेसाठी इन्क्वायरी केली होती सर. आता नाही, प्लॅन ड्रॉपच केला का? ठीक आहे, ठीक आहे.